आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रिबेलो डिसोझा हांच्या बरोबर शिष्टमंडळ पावण्यार उलोवणी करतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह जम्मू काश्मीराच्या 3 दिसांच्या भोंवणे निमतान काल जम्मूंत पावले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समिती एमपीसीची 3 दिसांची बसका आज मुंबईत सुरू जाता. भलायकीन बऱ्याकी पद्दती विशीं जागृताय करपा खातीर आज संवसारभर भलायकी दीस मनयतात. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादान जाल्ल्या खेळान गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाक 7 विकेटींनी हरयलो. आज मुंबईत मुंबई इंडियन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू ह्या पंगडामदी खेळ जातलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुर्तुगाल आनी स्लोवेकियाच्या भोंवणेच्या पयल्या पावण्यात आज सकाळी लिस्बन शारांत पावल्यो. राष्ट्रपती मुर्मू पुर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रिबेलो डिसोझा हांच्या बरोबर शिष्टमंडळ पावण्यार उलोवणी करतल्यो. तशेंच त्यो प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आनी संसदेचे अध्यक्ष जुझे पेद्रो आगियार ब्रांको हांची भेट घेतली. लिस्बनचे महापौर तिच्या सन्मानार्थ एक खासा कार्यावळ आयोजित करतले. राष्ट्रपती पुर्तुगालांतल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांक मेळटली आनी वेगवेगळ्या विद्यापीठांतल्या शिक्षणीक संस्थांच्या कांय भारतीय संशोधकांक त्यो मेळपाची शक्यताय आसा. स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी हांच्या आमंत्रणाचेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 9 ते 10 एप्रील मेरेन स्लोवेकियाक भेट दितली. 29 वर्सां उपरांत भारतीय राष्ट्रपतींची स्लोवेकियाक ही पयली भेट आसतली. देशाच्या 4 कोनशांक जोडपा खातीर फाटल्या 10 वर्सांत सरकारान देशांतली मुळावी बांदावळ घटमूट करपाचे जायते यत्न केल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयांच्या रेल्वे आनी रस्ते प्रकल्पां खातीर बुनयाद घालून आनी पंबन व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचे उक्तावण केल्या उपरांत प्रधानमंत्री रामेश्वरमांत एका जाहीर सभेंत उलयताले. तामिळनाडूची उदरगत राष्ट्राच्या उदरगतीन योगदान दिता अशें तांणी सांगले. व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज 20व्या शतकांतले आश्चर्य म्हणत तांणी ह्या प्रकल्पांत वांटो घेवपी इंजिनियरांक परबी दिली. हाका लागून वेपार पर्यटन आनी वेवसाय सोपे जातले आनी लोकांक रोजगार मेळटलो अशें तांणी सांगले. फाटल्या 10 वर्सांत केंद्राच्या यत्नांक लागून श्रीलंकेच्या कादयेंतल्यान 3,700 नुस्तेमारांची सुटका जाल्या आनी अंदू वर्सा श्रीलंकेच्या कादयेंतल्यान 600 परस चड नुस्तेमारांची सुटका जाल्या अशें मोदी हांणी सांगले. जम्मू वाठारांतली आतंकवाद संबंधित परिस्थिती बेगीन नियंत्रणांत हाडटले अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी भाजपचे आमदार आनी पक्षाच्या वरिश्ठ फुडाऱ्यांक आश्वासन दिलां. जम्मू आनी काश्मीराक राज्याचो दर्जो दिवपाबाबत केंद्र सरकाराच्या वचनबद्धतेचो तांणी पुनरुच्चार केलो. शाह हांणी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांचे हजेरेंत त्रिकुटा नगरांतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयांत भाजपच्या सगळ्या 28 आमदारां बरोबर 2 वरांची बसका घेतली. राष्ट्रीय सरचिटणीस आनी जम्मू काश्मीर प्रभारी तरुण चुग, भाजप केंद्रशासित प्रदेश मुखेल सत शर्मा, विरोधी पक्ष फुडारी सुनील शर्मा आनी खासदार जुगल किशोर शर्मा आनी गुलाम अली खटाना हेय बसकेंत हाजीर आशिल्ले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह जम्मू काश्मीराच्या 3 दिसांच्या भोंवणे निमतान काल जम्मूंत पावले. नायब राज्यपाल मनोज सिन्हा आनी राज्यमंत्री पीएमओ जितेंद्र सिंग हांणी जम्मू विमानतळार शाह हांकां येवकार दिलो. आज अमित शाह कठुआ जिल्ह्यांतल्या आंतरराष्ट्रीय शिमेचेर बीएसएफचे विनय शिम चौकीक भेट दितले आनी वाठारांतले एकंदर सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतले. शिमेचेर भेट दिल्या उपरांत केंद्रीय घर मंत्री जम्मूच्या राजभवनात शहीद पुलिसांच्या फामिलींक मेळटले आनी अनुकंपा तत्वाचेर निवड केल्ल्या कांय जाणांक नियुक्तीपत्रां दितले. ते सांजवेळा श्रीनगराक वतले आनी फाल्यां श्री अमरनाथ यात्रेखातीर 2 वेगवेगळे सुरक्षा नियाळ बसकांची येजमानकी चलयतले. घर मंत्री व्हर्च्युअल उक्तावण आनी बुनयाद घालपाच्या सुवाळ्यावरवीं कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प जम्मू काश्मीरांतल्या लोकांक समर्पित करतले. शाह पयलीं श्रीनगरांतल्या राजभवनांत जावपी बसकेंत केंद्रशासित प्रदेशांतल्या वेगवेगळ्या उदरगत कार्यावळींचो आढावो घेतले. उपरांत श्रीनगरांतल्या राजभवनांत दुसऱ्या बसकेंत ते हाजीर रावतले आनी थंय सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतले. ह्या बसकेंत नायब राज्यपाल मनोज सिन्हा, घर मंत्रालय, लष्कर, निमलष्करी दळ, जम्मू काश्मीर पुलीस, गुप्तचर संस्था आनी नागरी प्रशासनाचे वरिश्ठ अधिकारी हजर रावतले. आतंकवाद विरोधी कारवाय, सिमे पलतडच्यान घुसखोरीचे प्रयत्न आनी जम्मू काश्मीरांतले एकूण सुरक्षा परिस्थितीचेर हाजीर चर्चा जावपाची अपेक्षा आसा. सुरक्षे व्यतिरिक्त वर्सुकी अमरनाथ यात्रे खातीर करपाचे हेर व्यवस्थेचेरूय चर्चा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्ममेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती एमपीसीची 3 दिसांची बसका आज मुंबई शहरात सुरू जातली. या बसकेत मुखेल व्याज आणि रेपो दर थारायतले. ही बसका वित्तीय वर्ष 2025-26 खातीरची पहिली चलन धोरण बसका असतली. तातून बुधवारा जाहीर जावपा आशिल्ल्या मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख कर्ज दरांचो निकाल थारायतले. रिझर्व्ह बँक वर्षाच्या दर 2 महिन्यांनी चलन धोरण समितीची बसका घेता. या बसकांनी पैशांची पुरवण, चलनवाढीची परिस्थिती आणि हेर स्थूल अर्थिक निर्देशक अशा घटकांचेर आधारून व्याजदर थारायतात. भलायकी आणि बऱ्या भलायकी पद्दतीविषयी जागृताय करपा खातीर आज संवसारभर संवसारीक भलायकी दीस मनयतात. अंदू संवसारीक भलायकी दिसाचो विषय आसा निरोगी सुरवात, आशादायी फुडार. आमच्या प्रतिनिधीन कळीत केल्ल्या प्रमाण देशांतली भलायकी मुळावी बांदावळ घटमूट करून लोकांक दर्जेदार भलायकी सुविधा दिवपा खातीर केंद्र सरकार खूप वावुरता. नौदल कमांडर्स कॉन्फरन्स 2025 पहिल्या आवृत्तीचो दुसरो टप्पो आयच्या नवी दिल्लीन सुरू जातलो. 4 दिसांच्या परिषदेन नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्स मदीं म्हत्वाच्या रणनिती, कार्यकारी आणि प्रशासकीय मुद्द्यांचेर चर्चा जातली. परिषदेचो पहिलो टप्पो शेनवारा कर्नाटकांतल्या कारवार शारान जालो. ही परिषद एक उच्चस्तरीय द्वैवार्षिक कार्यक्रम जातून शीर्ष नौदल कमांडर्स मदीं म्हत्वाच्या धोरणात्मक, ऑपरेशनल आणि प्रशासकीय मुद्द्यांचेर चर्चा जाता. साबार राज्यांनी आशिल्ल्या कालोराच्या लारांच्या फाटभुंयेर भारतीय हवामान खात्यान म्हळ्यार आयएमडीन दिल्ली खातीर येलो अलर्ट आनी गुजराता खातीर रेड अलर्ट जारी केला. राष्ट्रीय राजधानी खातीर 2 दीस कालोराच्या लारांच्या परिस्थिती खातीर आयएमडीन येलो अलर्ट जारी केला. आज गुजराता खातीर रेड अलर्ट जारी केला जाल्यार 8 ते 10 एप्रील मेरेन ऑरेंज अलर्ट जारी केला. सौराष्ट्र आनी कच्छ वाठारांनी सामको कालोर जातलो. 5 राज्यांतल्या 21 शारांनी 42 डिग्री सेल्सियस परस चड तापमान नोंद जाला. आयएमडीन दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आनी ओडिशा ह्या राज्यांतल्या 21 शारांनी आनिकूय कालोर जावपाचो अदमास उक्तायला. बिहार आनी उत्तर प्रदेश सयत हेर राज्यांनी कडक उश्णता जाणवपाची शक्यता आसा. आज हिमाचल प्रदेशांतल्या कांय वाठारांनी उश्णतेच्या लारांची परिस्थिती येवपाची शक्यता आसा. ह्या महिन्याच्या 10 तारीख मेरेन हरियाणा आनी चंदीगडांत अशीच परिस्थिती दिसूं येता. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन बेंगलुरू फुटबॉल क्लबान विक्रमी 4थे खेप फायनलीन पाऊल घाला. सेमीफायनलीच्या दुसऱ्या टप्प्यान काल बेंगलुरून गोवा फुटबॉल क्लबाक 3-8-2 असो हरयलो. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादान जाल्ल्या खेळान गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाक 7 विकेटींनी हरयलो. जैत्या खातीर 153 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करपी गुजरात टायटन्सान 16.4 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 153 धावण्यो केल्यो. गुजरात टायटन्सचो कर्णधार शुभमन गिलान नाबाद 61 धावण्यो काढल्यो. सनरायझर्स हैदराबादा खातीर मोहम्मद शमीन 2 विकेटी जाल्यार पॅट कमिन्सान 1 विकेट घेतली. हाजे आदी गुजरात टायटन्सान टॉस जिंकून पयली क्षेत्ररक्षण करपाचो निर्णय घेतलो. पयली फलंदाजी करून सनरायझर्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 8 विकेटी वगडावन 152 धावण्यो केल्यो. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमाचेर मुंबई इंडियन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू ह्या पंगडां मदीं खेळ जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रिबेलो डिसूझा हांच्या बरोबर शिष्टमंडळ पावण्यार उलोवणी करतल्यो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह जम्मू काश्मीराच्या 3 दिसांच्या भोंवडी निमतान काल जम्मूत पावले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समिती एमपीसीची 3 दिसांची बसका आज मुंबईत सुरू जाता. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादान जाल्ल्या खेळान गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाक 7 विकेटींनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.